ಅಥ ಶ್ರೀ ಅಷ್ಟಲಕ್ಷ್ಮೀ ಸ್ತೋತ್ರಂ ದ್ವಿಭುಜಾಂಚ ದ್ವಿನೇತ್ರಾಂಚ ಸಾಭಯಾಂ ವರದಾನ್ವಿತಾಂ ಪುಷ್ಪಮಾಲಾಧರಾಂ ದೇವೀಂ ಅಂಬುಜಾಸನ ಸಂಸ್ಥಿತಾಂ ಪುಷ್ಪತೋರಣ ಸಂಯುಕ್ತಾಂ ಪ್ರಭಾಮಂಡಲಮಂಡಿತಾಂ ಸರ್ವಲಕ್ಷಣ ಸಂಯುಕ್ತಾಂ ಸರ್ವಾಭರಣಭೂಷಿತಾಂ ಪೀತಾಂಬರಧರಾಂ ದೇವೀಂ ಮಕುಟೇ ಚಾರುಬಂಧನಾಂ ಸ್ತನೋನ್ನತಿ ಸಮಾಯುಕ್ತಾಂ ಪಾರ್ಶ್ವಯೋರ್ದೀಪಶಕ್ತಿಕಾಂ ಸೌಂದರ್ಯನಿಲಯಾಂ ಶಕ್ತಿಂ ಆದಿಲಕ್ಷ್ಮೀಮಹಂ ಭಜೇ. ಸುಮನಸ ವಂದಿತ ಸುಂದರಿ ಮಾಧವಿ ಚಂದ್ರ ಸಹೋದರಿ ಹೇಮಮಯೇ ಮುನಿಗಣ ಮಂಡಿತ ಮೋಕ್ಷ ಪ್ರದಾಯಿನಿ ಮಂಜುಲ ಭಾಷಿಣಿ ವೇದನುತೇ ಪಂಕಜವಾಸಿನಿ ದೇವ ಸುಪೂಜಿತ ಸದ್ಗುಣ ವರ್ಷಿಣಿ ಶಾಂತಿಯುತೇ ಜಯ ಜಯ ಹೇ ಮಧುಸೂದನ ಕಾಮಿನಿ ಆದಿಲಕ್ಷ್ಮಿ ಸದಾ ಪಾಲಯ ಮಾ. ಜಟಾ ಮಕುಟ ಸಂಯುಕ್ತಾಂ ಸ್ಥಿತಾಸನ ಸಮನ್ವಿತಾಂ ಅಭಯಂ ಕಟಕಂ ಚೈವ ಪೂರ್ಣಕುಂಭಂ ಭುಜದ್ವಯೇ ಕಂಚುಕಂ ಛಂದ ವೀರಂ ಚ ಮೌಲಿಕಂ ಚಾಪಿ ಧಾರಿಣೀಂ ದೀಪಚಾಮರ ನಾರೀಭಿಃ ಸೇವಿತಾಂ ಪಾರ್ಶ್ವಯೋರ್ದ್ವಯೋಃ ಬಾಲೇ ಸೇನಾನಿ ಸಂಕಾಶೇ ಕರುಣಾಪೂರಿತಾನನಾಂ ಮಹಾರಾಜ್ಞೀಂ ಚ ಸಂತಾನಲಕ್ಷ್ಮೀಂ ಇಷ್ಟಾರ್ಥ ಸಿದ್ಧಯೇ. ಅಯಿ ಖಗವಾಹಿನಿ ಮೋಹಿನಿ ಚಕ್ರಿಣಿ ರಾಗವಿವರ್ಧಿನಿ ಜ್ಞಾನಮಯೇ ಗುಣಗಣ ವಾರಿಧಿ ಲೋಕಹಿತೈಷಿಣಿ ಸ್ವರ ಸಪ್ತಭೂಷಿತ ಗಾನನುತೇ ಸಕಲ ಸುರಾಸುರ ದೇವ ಮುನೀಶ್ವರ ಮಾನವ ವಂದಿತ ಪಾದಯುತೇ ಜಯ ಜಯ ಹೇ ಮಧುಸೂದನ ಕಾಮಿನಿ ಸಂತಾನ ಲಕ್ಷ್ಮಿ ಸದಾ ಪಾಲಯ ಮಾಂ. ಚತುರ್ಭುಜಾಂ ದ್ವಿನೇತ್ರಾಂ ಚ ವರಾಭಯಕರಾನ್ವಿತಾಂ ಅಬ್ಜದ್ವಯಕರಾಂ ಭೋಜಾಂ ಅಂಬುಜಾಸನ ಸಂಸ್ಥಿತಾಂ ಸಸುವರ್ಣಘಟೋಭಾಭ್ಯಾಂ ಪ್ಲಾವ್ಯಮಾನಾ ಮಹಾಶ್ರಿಯಂ ಸರ್ವಾಭರಣಶೋಭಾಢ್ಯಾಂ ಶುಭ್ರವಸ್ತ್ರೋತ್ತರೀಯಕಾಂ ಚಾಮರಗ್ರಹನಾರೀಭಿಃ ಸೇವಿತಾಂ ಪಾರ್ಶ್ವಯೋರ್ದ್ವಯೋಃ ಆಪಾದಲಂಬಿ ವಸನಾಂ ಕರಂಡಮಕುಟಾಂ ಭಜೇ. ಜಯ ಜಯ ದುರ್ಗತಿ ನಾಶಿನಿ ಕಾಮಿನಿ ಸರ್ವಫಲಪ್ರದ ಶಾಸ್ತ್ರಮಯೇ ರಥಗಜ ತುರಗ ಪದಾದಿ ಸಮಾವೃತ ಪರಿಜನ ಮಂಡಿತ ಲೋಕನುತೇ ಹರಿಹರ ಬ್ರಹ್ಮ ಸುಪೂಜಿತ ಸೇವಿತ ತಾಪ ನಿವಾರಣಿ ಪಾದಯುತೇ ಜಯ ಜಯ ಹೇ ಮಧುಸೂದನ ಕಾಮಿನಿ ಗಜಲಕ್ಷ್ಮಿ ರೂಪಿಣಿ ಪಾಲಯ ಮಾ. ಕಿರೀಟಮಕುಟೋಪೇತಾಂ ಸ್ವರ್ಣವರ್ಣ ಸಮನ್ವಿತಾಂ ಸರ್ವಾಭರಣ ಸಂಯುಕ್ತಾಂ ಸುಖಾಸನ ಸಮನ್ವಿತಾಂ ಪರಿಪೂರ್ಣಂ ಚ ಕುಂಭಂ ಚ ದಕ್ಷಿಣೇನ ಕರೇನ ತು ಚಕ್ರಂ ಬಾಣಂ ಚ ತಾಂಬೂಲಂ ತಥಾ ವಾಮಕರೇನ ತು ಶಂಖಂ ಪದ್ಮಂ ಚ ಚಾಪಂ ಚ ಕುಂಡಿಕಾಮಪಿ ಧಾರಿಣೀಂ ಸತ್ಕಂಜುಕಸ್ತನೀಂ ಧ್ಯಾಯೇತ್ ಧನಲಕ್ಷ್ಮೀ ಮನೋಹರಾಂ. ಧಿಮಿ ಧಿಮಿ ಧಿಂ ಧಿಮಿ ಧಿಂ ಧಿಮಿ ಧಿಂ ಧಿಮಿ ದುಂದುಭಿನಾದ ಸುಪೂರ್ಣಮಯೇ ಘುಮ ಘುಮ ಘುಂ ಘುಮ ಘುಂ ಘುಮ ಘುಂ ಘುಮ ಶಂಕನಿನಾದ ಸುವಾದ್ಯನುತೇ ವೇದ ಪುರಾಣ ವಿಕಾಸ ಸುಪೂಜಿತ ವೈದಿಕ ಮಾರ್ಗ ಪ್ರದರ್ಶಯುತೇ ಜಯ ಜಯ ಹೇ ಮಧುಸೂದನ ಕಾಮಿನಿ ಧನಲಕ್ಷ್ಮಿ ರೂಪಿಣಿ ಪಾಲಯ ಮಾಂ. ವರದಾಭಯ ಸಂಯುಕ್ತಾಂ ಕಿರೀಟಮಕುಟೋಜ್ವಲಾಂ ಅಂಬುಜಂ ಚೇಕ್ಷುಚಾಲೀಂ ಚ ಕದಲೀಫಲದ್ರೋಣಿಕಾಂ ಪಂಕಜಂ ದಕ್ಷವಾಮೇತು ರಧಾನಾ ಶುಕ್ಲರೂಪಿಣೀಂ कृपामूर्तिम् जटाजूडाम् सुखासनसमन्विताम् सर्वालङ्कारसंयुक्ताम् सर्वाभरणभूषिताम् मदमत्ताम् मनोहारीम् रूपाम् धान्यश्रियम् भजे ऐकलिकल्मषनाशिनि कामिनि वैदिकरूपिणि वेदमये क्षीरसमुद्भवमङ्गलरूपिणि मन्द्रनिवासिनि मन्द्रनुते मङ्गलदायिनि अम्बुजवासिनि देवगणाश्रितपादयुते जय जय हे मधुसूदनकामिनि धान्यलक्ष्मि सदा पालय माम् अष्टबाहुयुताम् देवीम् सिंहासनवरस्थिताम् सुखासनाम् सुकेशीम् च किरीटमकुटोज्ज्वलाम् श्यामाङ्गीम् कोमलाकाराम् सर्वाभरणभूषिताम् खड्गम् पाशम् तथा चक्रम् अभयम् सव्यहस्तके खेटकम् चाङ्कुशम् शङ्खम् वरदम् वामहस्तके राजरूपधराम् शक्तिम् प्रभा सौन्दर्यशोभिताम् हंसारूढाम् स्मरेद्देवीम् विजयाम् विजयाप्तये जय कमलासनि सद्गतिदायिनि ज्ञानविकासिनि गानमये अनुदिनमर्चित कुङ्गुमधूसरभूषितवासित वाद्यनुते कनकधरा स्तुति वैभव वन्दित शङ्कर देशिक मान्यपदे जय जय हे मधुसूदन कामिनि विजयलक्ष्मि सदा पालय माम् चतुर्भुजाम् महालक्ष्मीम् गजयुग्मसुपूजिताम् पद्मपत्राभनयनाम् वराभयकरोज्ज्वलाम् ऊर्ध्वद्वयकरे चाब्जम् दधतीम् शुक्लवस्त्रकाम् पद्मासने सुखासीनाम् भजे हम् सर्वमङ्गलाम् प्रणत सुरेश्वरि भारति भार्गविशोकविनाशिनि रत्नमये मणिमय भूषित कर्ण विभूषण शान्ति समावृत हास्यमुखे नवनिधिदायिनि कलिमलहारिणि कामित फलप्रद हस्तयुते जय जय हे मधुसूदन कामिनि विद्यालक्ष्मि सदा पालय माम् अष्टबाहुयुताम् लक्ष्मीम् सिंहासनवरस्थिताम् तप्तकाञ्चन सङ्काशाम् किरीटमकुटोज्ज्वलाम् सुवर्णकञ्चुक संयुक्ताम् छन्न वीरधराम् तथा अभयम् वरदम् चैव भुजयोः सव्यवामयोः चक्रम् शूलम् च बाणम् च शङ्खम् चापम् कपालकम् दधतीम् वीरलक्ष्मीम् च नवतालात्मिकाम् भजे जय वरवर्णिनि वैष्णवि भार्गविमन्त्रस्वरूपिणि मन्त्रमये सुरगणपूजित शीघ्रफलप्रद ज्ञानविकासिनि शास्त्रनुते भवभयहारिणि पापविमोचनि साधुजनाश्रित पादयुते जय जय हे मधुसूदन कामिनि धैर्यलक्ष्मि सदा पालय माम्